आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 111% तर राज्यसभेत 121% विधायक कामाची नोंद. राज्यातल्या 24 नगरपरिषदा नगरपंचायतीसाठी उद्या मतदान. राज्यातल्या 29 महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढायची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायला न्यायालयाचा नकार. वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर. आणि नागपूरमध्ये पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जण ठार. संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. विकसित भारत जी रामजी विधेयक, शाश्वत अणुऊर्जा विकास विधेयक, सबका विमा सबकी रक्षा विधेयक, निरस्तीकरण आणि दुरुस्ती विधेयक इत्यादी महत्वाची विधेयकं संसदेनं या सत्रात मंजूर केली. तसंच पुरवणी मागण्यांच्या पहिल्या टप्प्यात 1,32,000 कोटी रुपयांच्या खर्चालाही संसदेनं हिरवा कंदील दाखवला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
हिवाळी अधिवेशनाच्या काळात लोकसभेच्या 15 बैठका झाल्या आणि 111% विधायक कामकाज झालं अशी माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज संस्थगित करण्यापूर्वी दिली. राज्यसभेच्या कामकाजात काल वारंवार आलेल्या व्यत्ययाबद्दल अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी नाराजी व्यक्त केली आणि या वागणुकीची पुनरावृत्ती भविष्यात होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यसभेत यंदा सुमारे 92 तास कामकाज झालं आणि 121% उत्पादकतेची नोंद झाली असं राधाकृष्णन यांनी सांगितलं. 1 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या सत्रादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त विशेष चर्चा तसंच निवडणूक सुधारणांवर चर्चा झाली. मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध विरोधी पक्षांच्या खासदारांनी दाखल केलेल्या महाभियोगाच्या प्रस्तावावर विचार करू असं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. ई सिगारेटच्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करायचं आश्वासनही त्यांनी दिलं. या अधिवेशनात मंजूर झालेली विधेयकं कोट्यवधी नागरिकांचं जीवनमान उंचावण्यात आणि भारताला विकसित देश करण्यात महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी वार्ताहर परिषदेत व्यक्त केला. जी रामजी विधेयकाबद्दल रिजिजू म्हणाले,
मनरेगा पुराना स्कीम था जिसको लोगों ने लूट कसोट का एक जरिया बना के रखा हुआ था कि वो सेंटर से पैसा आता था और पूरा लूटते थे उसको सुधारने के लिए. जी राम जी बिल लेके आया, इसमें 125 दिन का रोजगार गारंटी, करप्शन को रोकने के लिए व्यवस्था, टेक्नोलॉजी के माध्यम से ट्रांसपेरेंसी और साथ साथ में क्वालिटी काम होगा अभी ग्रामीण इलाकों में. जी राम जी बिल ग्रामीण भारत को क्रांतिकारी तरीके से बदलने का ये बिल है.
तर हा कायदा आणून सरकार मजुरांकडून त्यांचे अधिकार काढून घेत आहे असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी वार्ताहर परिषदेत केला.
किसको रोजगार मिलेगा वो केंद्र सरकार तय करेगी. कहां रोजगार मिलेगा वो केंद्र सरकार तय करेगी. किस तरह का रोजगार मिलेगा वो केंद्र सरकार तय करेगी. ऐसा केंद्रीयकरण, भयंकर केंद्रीयकरण मैंने कभी नहीं देखा.
अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर नेत्यांनी सभापती ओम बिर्ला यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री के राम मोहन नायडू, राजीव रंजन सिंग, चिराग पासवान, प्रल्हाद जोशी यांनीही सभापतींची भेट घेतली.
राज्यातल्या 24 नगरपरिषदा आणि नगरपंचायती तसंच 154 सदस्यपदांसाठी उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचत आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांमुळे 2 डिसेंबरला होणारं मतदान राज्य निवडणूक आयोगानं उद्यापर्यंत पुढे ढकललं होतं. यवतमाळ, वाशिम, बारामती, अंबरनाथ, महाबळेश्वर, फलटण, कोपरगाव, देवळाली, प्रवरा, पाथर्डी, नेवासा, फुरसुंगी, उरुळी देवाची, मंगळवेढा, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, बसमत, अंजनगाव सुरजी, बाळापूर, देऊळगाव राजा, देवळी, घुग्घूस या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी हे मतदान होणार आहे. याशिवाय विविध जिल्ह्यांमधल्या 76 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधल्या 154 सदस्यपदांसाठीही उद्या मतदान होणार आहे. या सर्व जागा तसंच 2 डिसेंबरला मतदान झालेल्या ठिकाणांची एकत्रित मतमोजणी येत्या रविवारी होईल. राज्यातल्या 29 महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढायची आपली तयारी आहे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मांडली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत निवडणूक लढायचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांचे समन्वयक शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षांबरोबर झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महायुतीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. पुणे महानगरपालिकेतल्या जागावाटपावर भाजपा आणि शिवसेना यांनी चर्चा सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपानं जिंकलेल्या जागा वगळता इतर जागांसंदर्भात चर्चा होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 600 जास्त इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यालयात सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 252 इच्छुकांनी काल मुलाखती दिल्या. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीनं पुणे शहरासाठी उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. पुण्यात आप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. धुळे महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेनं ही निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपानं मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी समितीची घोषणा केली आहे. मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम, माजी अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह मुंबईतल्या विविध नेत्यांचा त्यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सदनिका घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. न्यायालयानं शिक्षेला स्थगिती दिली नसल्यानं त्यांची आमदारकी जाईल अशी माहिती या प्रकरणातल्या वकील श्रद्धा ढुबे पाटील यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. मात्र वैद्यकीय कारणास्तव कोकाटे यांची अटक न्यायालयानं पुढे ढकलली आहे. त्यांना 1,00,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. दरम्यान कोकाटे यांची आज एंजिओग्राफी झाली. त्यांना 4 ब्लॉकेज असून त्यांच्यावर बायपास सर्जरी करणं गरजेचं आहे. बायपास करायची नसेल तर एंजिओप्लास्टी करावी लागेल अशी माहिती लीलावती रुग्णालयानं दिली. नागपूरमध्ये एका औद्योगिक केंद्रात पाण्याची टाकी कोसळून 6 ठार झाले. आज सकाळी 9:30 सुमाराला बुटीबोरी इथल्या औद्योगिक वसाहतीत ही दुर्घटना झाली. यात 3 जागीच मृत्युमुखी पडले तर उर्वरित 3 उपचारादरम्यान मृत्यू झाला. विश्वचषक विजेत्या दृष्टीबाधित महिला टी20 क्रिकेट संघातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सत्कार केला. या खेळाडूंना आर्थिक सहाय्य, रोजगाराच्या संधी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं. 19 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 8 राखून मात केली. श्रीलंकेनं 8 गमावून दिलेलं 138 धावांचं आव्हान भारतानं 2 मोबदल्यात 2 राखून पूर्ण केलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी20 क्रिकेट मालिकेतला 5 आणि शेवटचा सामना आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 1 बिनबाद 6 झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 111% तर राज्यसभेत 121% विधायक कामाची नोंद. राज्यातल्या 24 नगरपरिषदा नगरपंचायतींसाठी उद्या मतदान. राज्यातल्या 29 महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढायची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायला न्यायालयाचा नकार. वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर. आणि नागपूरमध्ये पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.